ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನಸ್ಯ ಶ್ರೋತೃಗಣಾಃ ನಮಸ್ಕರೋಮಿ. ಆಗಚ್ಛಂತು, ವಯಂ ಪಠಾಮಃ ಸಂಸ್ಕೃತಂ. ವಯಂ ಪಠಾಮಃ ಭಗವದ್ಗೀತಾಯಾಂ ಪ್ರಥಮಸ್ಯ ಅಧ್ಯಾಯಸ್ಯ ಶ್ಲೋಕಾನ್. ವಯಂ ಪೂರ್ವಮೇವ ಪಠಿತಂ ಯತ್ ಅರ್ಜುನಃ ಉಭಯೋಃ ಸೇನಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಆಗಚ್ಛತಿ ಏವಂ ಸುಹೃದಃ ಪಶ್ಯತಿ. ಸಹ ಆಚಾರ್ಯಾನ್, ಮಾತುಲಾನ್, ಭ್ರಾತೃನ್, ಪುತ್ರಾನ್, ಪೌತ್ರಾನ್, ಸಖೀನ್ ಪಶ್ಯತಿ. ಸಹ ಏತಾನ್ ಹಂತುಂ ನ ಇಚ್ಛತಿ. ಸಹ ಯುದ್ಧಂ ಕರ್ತುಮಪಿ ನ ಇಚ್ಛತಿ. ಸಹ ವಿಮುಖಃ ಜಾಯತೆ. ಸಹ ಕೃಪಯಾ ವಿಷ್ಟಃ ಭವತಿ, ಮೋಹಾವಿಷ್ಟೋಪಿ ಭವತಿ. ಸಹ ಕೃಷ್ಣಂ ಕಥಯತಿ, ಹೇ ಕೇಶವ, ಹೇ ಗೋವಿಂದ, ಅಹಂ ಯುದ್ಧಂ ಕರ್ತುಂ ನ ಇಚ್ಛಾಮಿ. ತು ಹೇ ಮಿತ್ರಗಣ್, ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನ್ಕೆ ಶ್ರೋತಾಗಣ್, ಆಪ್ ಸಬಂಕೋ ನಮಸ್ಕಾರ ಹೇ. ಹಮ್ ಸದಾ ಕಿ ತರಹ ಸಂಸ್ಕೃತ ಪಢೆಂಗೆ ಆರ್ ಭಗವದ್ಗೀತಾಕ್ಕೆ ಪಹಲೆ ಅಧ್ಯಾಯಕ್ಕೆ ಕುಚ್ ಶ್ಲೋಕೋಂಕೋ ಪಢೆಂಗೆ. ಹೇ ಮಿತ್ರಗಣ್, ಹಮ್ನೆ ದೇಖಾ ಕಿ ಕೈಸೆ ಅರ್ಜುನ್ ದೋನೋ ಸೇನಾಂಕೆ ಬೀಚ್ ಉಪಸ್ಥಿತ ಹುವಾ ಆರ್ ಉಸ್ನೆ ಅಪ್ನೆ ಆಚಾರ್ಯ, ಮಾತುಲ್, ಭಾಯಿ, ಪುತ್ರ, ಪೌತ್ರ, ಸಖಾ ಇತ್ಯಾದಿ ಸಬಂಕೋ ದೇಖಾ ಆರ್ ವಹ ಕೃಪಾ ಸೇ ಭರ ಗಯಾ, ಮೋಹ ಸೇ ಭರ ಗಯಾ. ಉಸೆ ಲಗಾ ಕಿ ಜಬ್ ದೋನೋ ಓರ್ ಇತ್ನೆ ಸುಹೃದ್ ಹೇ, ಇತ್ನೆ ಬಾಂಧವ ಹೇ, ಇತ್ನೆ ಸ್ವಜನ್ ಹೇ, ತೋ ಯಹ ಯುದ್ಧ ಕರ್ನೆ ಕಿ ಉಸ್ಕಿ ಇಚ್ಛಾ ಜಾತಿ ರಹಿ. ಆಗೆ ವಹ ಕೃಷ್ಣ ಸೇ ಅಪ್ನಿ ಅವಸ್ಥಾ ಕಾ ವರ್ಣನ್ ಕರ್ತಾ ಹೇ ಕಿ ಮೇರೆ ಹಾಥ್ ಸೇ ಮೇರಾ ಗಾಂಡೀವ್ ಧನುಷ್ಯ ಛೂಟಾ ಜಾ ರಹಾ ಹೇ ಆರ್ ಮೇರಾ ಮನ್ ಅವಸಾದ ಸೇ ಭರ ಗಯಾ ಹೇ, ಮೇರಾ ತನ್ ಶಿಥಿಲ್ ಹೋ ರಹಾ ಹೇ ಆರ್ ಮೇರೆ ಅಂಗ ಕಾಂಪ್ ರಹೇ ಹೇ ಆರ್ ಮುಜೆ ಸಾರೇ ಲಕ್ಷಣ ಭೀ ವಿಚಿತ್ರ ದಿಖ ರಹೇ ಹೇ ಜೋ ವಿನಾಶ್ ಕಿ ತರಫ್ ಸಂಕೇತ ಕರ ರಹೇ ಹೇ. ತೋ ಇಸ್ ಲಡಾಯಿ ಸೇ ಕೋಯಿ ಶ್ರೇಯ ನಿಕಲ್ತಾ ಹೋ ಐಸಾ ಮೈ ನಹಿ ದೇಖ್ತಾ ಹೂ, ಐಸಾ ಮುಜೆ ನಹಿ ಲಗ್ತಾ ಹೇ. ನಚ ಶ್ರೇಯೋನು ಪಶ್ಯಾಮಿ ಹತ್ವಾ ಸ್ವಜನಂ ಆಹವೇ. ಇಸ್ ಯುದ್ಧ ಮೇ ಸ್ವಜನೋ ಕೋ ಮಾರ್ ಕರ್ಕೆ ಹಮೇ ಕೋಯಿ ಶ್ರೇಯ ಮಿಲೇಗಾ ಐಸಾ ಮುಜೆ ನಹಿ ಲಗ್ತಾ ಹೇ. ಆರ್ ಆಗೆ ಅರ್ಜುನ್ ಕಹತಾ ಹೇ, ನ ಕಾಂಕ್ಷೆ ವಿಜಯಂ ಕೃಷ್ಣ ನ ಚ ರಾಜ್ಯಂ ಸುಖಾನಿ ಚ, ಕಿಂ ನೋ ರಾಜ್ಯೇನ ಗೋವಿಂದ ಕಿಂ ಭೋಗೈರ್ಜೀವಿತೇನ ವಾ. ಹೇ ಕೃಷ್ಣ, ಹೇ ಗೋವಿಂದ, ಯಹಾ ಯೆ ದೋನೋ ಸಂಬೋಧನ್ ಹೇ ಕಿ ನ ಕಾಂಕ್ಷೆ ವಿಜಯಂ, ಮೈ ವಿಜಯ ಕಿ ಇಚ್ಛಾ ಭಿ ಅಬ್ ನಹಿ ಕರ್ತಾ ಹೂ, ಅಬ್ ಮೈನೆ ವಹ ಇಚ್ಛಾ ಭಿ ಛೋಡ್ ದಿ. ನ ಕಾಂಕ್ಷೆ ವಿಜಯಂ, ಮುಜೆ ಅಬ್ ವಿಜಯ ಕಿ ಕೋಯಿ ಇಚ್ಛಾ ನಹಿ ರಹಿ. ನ ಚ ರಾಜ್ಯಂ, ಆರ್ ನಹಿ ರಾಜ್ಯ ಕರ್ನೆ ಕಿ ಕೋಯಿ ಇಚ್ಛಾ ರಹಿ. ಸುಖಾನಿ ಚ, ಆರ್ ನಹಿ ಮುಜೆ ರಾಜ್ಯ ಕರ್ನೆ ಕೆ ಕಾರಣ ಜೊ ಸುಖ ಮಿಲ್ನೆ ವಾಲೆ ಹೇ ಉನ್ಕಿ ಕೋಯಿ ಇಚ್ಛಾ ರಹಿ. ಕಿಂ ನೋ ರಾಜ್ಯೇನ ಗೋವಿಂದ, ಹೇ ಗೋವಿಂದ, ಅಬ್ ಹಮೇ ರಾಜ್ಯ ಸೇ ಕ್ಯಾ ಪ್ರಯೋಜನ್, ಆರ್ ಕಿಂ ಭೋಗೈಹಿ ಜೀವಿತೇನ ವಾ, ಯಾ ಉಪಭೋಗೋ ಸೇ ಕ್ಯಾ ಪ್ರಯೋಜನ್, ಯಾ ಜೀವಿತ ರಹನೆ ಸೇ ಭೀ ಕ್ಯಾ ಪ್ರಯೋಜನ್. ಆರ್ ಯಹಾ ವಹ ನಹಾ ಶಬ್ದ ಕಾ ಪ್ರಯೋಗ ಕರ್ತಾ ಹೇ. ನಹಾ ಅರ್ಥಾತ್ ಹಮ್ ಸಬ್, ಅರ್ಥಾತ್ ವಹ ಕೇವಲ ಅಪ್ನೆ ಲಿಯೆ ನಹಿ ಕಹ ರಹಾ, ವಹ ಸಾರೇ ಪಾಂಡವೋ ಕಿ ಓರ್ ಸೇ ಯಹ ಬಾತ್ ಕಹ ರಹಾ ಹೇ ಕಿ ಅಬ್ ಹಮೇ ರಾಜ್ಯ ಸೇ ಯಾ ಭೋಗೋ ಸೇ ಯಾ ಜೀವಿತ ರಹನೆ ಸೇ ಭೀ ಕ್ಯಾ ಪ್ರಯೋಜನ್, ವಹ ಸಾರಿ ಇಚ್ಛಾಯೇ ಮೇರೆ ಸೇ ಛೂಟ್ ರಹಿ ಹೇ, ಮೈ ಇನ್ಕಿ ಕಾಮನಾ ಅಬ್ ನಹಿ ಕರ್ತಾ ಹೂ, ಕ್ಯೂಂಕಿ ಮೈ ಯಹಾ ಅಪ್ನೆ ದೋನೋ ಹಿ ಓರ್ ಅಪ್ನೆ ಸುಹೃದೋ ಕೋ ಆರ್ ಬಾಂಧವೋ ಕೋ ದೇಖ ರಹಾ ಹೂ, ಆರ್ ಯಹ ಸಮಜ್ ರಹಾ ಹೂ ಕಿ ಯದಿ ಯಹ ಯುದ್ಧ ಹುವಾ ತೋ ಇನ್ ಸಬೋ ಕಾ ನಾಶ ಹೋಗಾ. ಅರ್ಜುನ್ ಆಗೆ ಕಹತಾ ಹೇ, ಯೇಷಾಮರ್ಥೇ ಕಾಂಕ್ಷಿತಂ ನೋ ರಾಜ್ಯಂ ಭೋಗಾಃ ಸುಖಾನಿ ಚ, ತಯಿಮೇವ ಸ್ಥಿತಾ ಯುದ್ಧೇ ಪ್ರಾಣಸ್ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಧನಾನಿ ಚ. ಯೇಷಾಂ ಅರ್ಥೇ, ಅರ್ಥಾತ್ ಜಿನ್ಕಿ ಖಾತಿರ್, ಜಿನ್ಕೆ ಪ್ರಯೋಜನ್ ಸೇ, ಜಿನ್ಕೆ ಲಿಯೆ ಕಾಂಕ್ಷಿತಂ ನೋ, ನೋ ಅರ್ಥಾತ್ ನಹಾ. ಯಹ ಏಕ್ ಬಾರ್ ಮೇ ಯಾದ್ ದಿಲಾ ದೇತಿ ಹೂ, ಸಂಸ್ಕೃತ ಕಾ ನಿಯಮ ಹೇ ಕಿ ಜಬ್ ಕೋಯಿ ವಿಸರ್ಗಾಂತ ಶಬ್ದ ಹೋತಾ ಹೇ ಜೈಸೆ ನಹಾ, ತೋ ಉಸ್ಕೆ ಅಗ್ಲಾ ಜೊ ಶಬ್ದ ಹೋಗಾ ಉಸ್ ಶಬ್ದ ಕಿ ಪ್ರಕೃತಿ ಕೆ ಅನುರೂಪ ಯಹ ವಿಸರ್ಗ ओकार में बदल जाता है। तो यहाँ पर भी नहा से नो बन गया है। और कांक्षितम अर्थात हमने इच्छा की, तो येषाम अर्थे कांक्षितम नहा, हम लोगों ने जिनके खातिर यह कामना करी कि राज्यम भोगः सुखानि च, कि उन्हें राज्य मिले, भोग मिले, सुख मिले, तो इमे अवस्थिताः युद्धे, वे सारे इस युद्ध में यहाँ उपस्थित हैं। और वह भी कैसे, प्राणांस त्यक्त्वा धनानि च, अपने प्राणों का मोह छोड़ करके, अपने धन का मोह छोड़ करके, अपने सुखोपभोगों का मोह छोड़ करके वे इस युद्ध में उपस्थित हैं। और यह कोई नहीं कह सकता कि युद्ध से बचकर कौन बाहर निकलता है। तो जिनके सुख और उपभोग के लिए हम इस लड़ाई को लड़ने के लिए तत्पर हुए, वे सभी तो मुझे यही दिख रहे हैं, और वे भी इस युद्ध का एक हिस्सा बने हुए हैं। अर्जुन आगे उन संबंधियों का वर्णन करता है कृष्ण से, आचार्यः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः, मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः संबंधिनस्तथा। तो अर्जुन कहता है कि यहाँ दोनों सेनाओं के बीच मेरे आचार्य उपस्थित हैं, मेरे पितर अर्थात बुजुर्ग लोग उपस्थित हैं, पुत्र उपस्थित हैं, और पितामह अर्थात जो संबंध में मेरे दादाजी लगते हैं ऐसे लोग हैं, मातुलाहा मामा हैं, श्वशुराहा अर्थात ससुर लोग हैं, पौत्राहा मेरे पोते लगते हैं ऐसे लोग हैं, शालाहा शालक हैं। इस प्रकार सारे के सारे संबंधी यहाँ पर उपस्थित हैं। अर्जुन आगे कहता है, एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन, अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मही कृते। तो वो कहता है एतान् न हन्तुम इच्छामि, बहुत सरल वाक्य है कि इन्हें मैं मारना नहीं चाहता हूँ, हन्तुम न इच्छामि, घ्नतोऽपि मधुसूदन, हे मधुसूदन, हे केशव, घ्नतोऽपि अर्थात इनके द्वारा मैं मारा भी जाऊं तब भी मैं इन्हें मारना नहीं चाहता। और यहाँ पर घ्न शब्द का प्रयोग हुआ है, घ्न अर्थात मार देना, इसका मूल धातु है हन और उसी का रूप बन जाता है घ्न अर्थात मारने वाला। और यहाँ जो शब्द आया है घ्नतोऽपि अर्थात घ्नतः अपि, तो घ्नतः का अर्थ हुआ जो मारा गया है। तो अर्जुन कहता है कि मैं इनसे मारा जाऊं तब भी मैं यह युद्ध नहीं करना चाहता। और यह घ्न शब्द हमारे लिए थोड़ा सा परिचित भी है क्योंकि हम राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न इन चारों नामों से बहुत परिचित हैं। तो शत्रु का हंत करने वाला अर्थात शत्रुघ्न या शत्रुहन, ये भी चलते चलते हमने सीख लिया। तो अर्जुन कहता है कि भले ही ये मुझे मार दें लेकिन मैं इन्हें मारना नहीं चाहता, एतान हन्तुम न इच्छामि। और आगे कहता है अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो हो, भले ही इन्हें मार करके मुझे पूरे त्रैलोक्य का राज्य मिलने वाला हो, उसके प्रयोजन से भी मैं इन्हें नहीं मारना चाहता। किमनु मही कृते, तो अभी तो हम केवल इस पृथ्वी पर राज्य करने की बात के लिए यह लड़ाई लड़ रहे हैं, लेकिन इन्हें मार करके तो मुझे त्रैलोक्य का राज्य भी नहीं चाहिए, तो पृथ्वी के राज्य की बात ही क्या है। तो हे मित्रगण, अब मैं नमस्कार कहती हूँ। आप सब पढ़ते रहो संस्कृत, सुनते रहो रेडियो मधुबन, मुस्कुराते रहो। नमस्कार।